आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं मन की बातमधून प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. देशातलं गेमिंग अवकाश झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँड पोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 115वा भाग होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी उदाहरणादाखल डिजिटल अटकेशी संबंधित फसवणुकीच्या दोन कॉलचं ध्वनिमुद्रण श्रोत्यांना ऐकवलं. फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती आणि अशावेळी आपण घाबरून न जायची खबरदारी याविषयी देखील त्यांनी श्रोत्यांना समजावलं. डिजिटल अटक अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही, तर ही फसवणूक आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत असं ते म्हणाले. या सगळ्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारं परस्पर सहकार्यानं काम करत असून यांच्यातल्या समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजातल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच आपण या आव्हानाचा सामना करू शकतो असं ते म्हणाले.
रुको, बाद में सोचो और फिर एक्शन लो, ये तीन चरण आपकी डिजिटल सुरक्षा का रक्षक बनेंगे. साथियों, मैं फिर कहूंगा, डिजिटल एरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. ये सिर्फ फ्रॉड है, फरेब है, झूठ है, बदमाशों का गिरोह है और जो लोग ऐसा कर रहे हैं वो समाज के दुश्मन है.
सायबर फसवणुकीला बळी पडलेल्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत त्याबाबत माहिती पोहोचवावी, जनजागृतीसाठी सेफ डिजिटल इंडिया हॅशटॅगचा वापर करावा, अशा मोहिमांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. अशा घटनांविरोधात नागरिकांनी 1930 या राष्ट्रीय सायबर मदत क्रमांकावर अथवा cybercrime.gov.in या पोर्टलवर कळवावं अशी माहितीही त्यांनी दिली. आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर ॲनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी जगभर नावाजली जाते. त्यामुळेच भारतातील ॲनिमेशन स्टुडिओज डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स यासारख्या जगातल्या नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले. ॲनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या VR अर्थात आभासी पर्यटनालाही मोठी चालना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या 28 ऑक्टोबरला जागतिक ॲनिमेशन दिवस साजरा होणार असून यानिमित्तानं देशाला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवायचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतानं लडाखमध्ये हानले इथं आशियातल्या सर्वात मोठ्या MACE या इमेजिंग टेलिस्कोपची स्थापना केल्याविषयी देखील माहिती दिली. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंती वर्षाला येत्या 31 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीला सुरुवात होणार असल्याचं स्मरण त्यांनी श्रोत्यांना करून दिलं. या दोन्ही महापुरुषांसमोरची आव्हानं वेगवेगळी होती, पण देशाची एकता हेच दोघांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. बिरसा मुंडा 150 आणि सरदार 150 या हॅशटॅगसह देशाच्या विविधतेतल्या एकतेचा वारशाचा उत्सव साजरा करायचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. देशभरात शारीरिक तंदुरुस्तीविषयी वाढत चाललेल्या जाणीवेच्या ऊर्जेचा आपल्याला अनुभव येत असल्याचं ते म्हणाले. भारताच्या कला आणि संस्कृतीबद्दल जगभरात असलेल्या आकर्षणाचाही उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. गेल्या 10 वर्षांमध्ये भूमिबंदरांचा जो विकास झाला आहे त्यामुळे शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि साहित्य यांच्यामधल्या आदानप्रदानात भर पडते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये पेत्रापोल या भारत बांगलादेश सीमेवर असलेल्या लँडपोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. लँडपोर्ट ऑथॉरिटीचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी, शांतता, भागीदारी आणि विकास या चतुःसूत्रीवर चालत असल्याचं शहा यांनी सांगितलं. बांगलादेशातून दररोज 5 ते 6 हजार माणसं भारतात वैद्यकीय इलाजासाठी येतात. या भूमिबंदरांवरच्या वाढत्या सुविधांमुळे व्यापार वाहतुकीतही वाढ होईल, परिणामी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तसंच काँग्रेस पक्षानं आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कारंजा इथून न्यायक पटनी, हिंगणघाटमधून अतुल वांदिले, अणुशक्तीनगर इथून फहाद अहमद, हिंगणा इथून रमेश बंग, चिंचवडमधून राहुल कलाटे आणि परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप गणकर आणि पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत 16 नावांचा समावेश आहे. या दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना तर अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर आणि सांगलीतून पृथ्वीराज लाटकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी नातीगोती पाहत नसून जो जिंकेल त्यालाच उमेदवारी दिली जात आहे असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आज 14 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही उमेदवारानं किंवा पक्षाच्या नेत्यानं कुणाच्याही भावना दुखावणारं वक्तव्य करू नये अशा सूचना झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकारी नेहा अरोरा यांनी केलं आहे. अशा प्रकारची वक्तव्य ही आचारसंहितेचं उल्लंघन ठरू शकतात. अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेत 20,74,000 जास्त कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत नोंदण्यांमध्ये 6.8% जास्त कामगारांनी नोंदणी केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. यापैकी जवळपास 10,00,000 कर्मचारी 25 वर्षांखालच्या वयोगटातले आहेत. ऑगस्ट महिन्यात नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 4,14,000 महिला कर्मचारी आहेत. दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पनवेल नांदेड आणि विजयवाडा नांदेड या विशेष रेल्वेगाड्यांची प्रत्येकी एक फेरी चालवायचा निर्णय घेतला आहे. नांदेड पनवेल नांदेड अशी अजून एक विशेष रेल्वे मनमाड कल्याण मार्गे चालवायचं नियोजन होतं, मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही गाडी रद्द करण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसवर आज 5:30 प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचंगरी झाली. यात 9 जखमी झाले असून 2 प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस इथल्या फलाट क्रमांक 1 वांद्रे गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांचा या गर्दीत समावेश होता. गोंदिया जिल्ह्यात काल 2 दुचाकीस्वारांच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या दोन्ही दुचाकी विरुद्ध दिशेनं येत होत्या. सडक अर्जुनी इथं रात्रीच्या वेळी त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आणखी एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या 3 पायऱ्यांचा अवलंब करावा असं मन की बातमधून प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. देशातलं गेमिंग अवकाश झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवायच्या मार्गावर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.